1976 मध्ये ज्यावेळेस मी प्रार्थना करत होते माझ्या खोलीमध्ये, त्यावेळेस प्रभूने मला दर्शन दिलं. प्रभू येशू ख्रिस्त त्या खोलीमध्ये आले जिथे मी प्रार्थना करत होते, आणि त्याचं सानिध्य पूर्ण घरामध्ये भरून गेलं. एक दिव्य प्रकाश माझ्या घरामध्ये आला जिथे मी प्रार्थना करत होते, आणि एक सुंदरसा आभास माझ्या जीवनावर आला, आणि सर्व ठिकाणांमधून प्रकाशाचे झोत वाहू लागले. हे झोत माझ्यावरून एकावर एक असे वाहत होते. हे फारच सुंदर दृश्य होतं. आणि त्यावेळेस प्रभू माझ्याबरोबर बोलू लागला. तो मला म्हटला, मी येशू ख्रिस्त आहे तुझा प्रभू, आणि मला तुला एक प्रगटीकरण द्यायचंय की संतांना माझ्या तयार करण्याचं, माझ्या येण्याच्या संबंधात, आणि अनेकांना नित्यमत्वतेकडे वळवण्याची जिम्मेदारी. अंधकाराच्या शक्ती या खऱ्या आहेत, आणि माझे न्याय पण खूप खरा आहे. माझ्या लेकरा, मी तुला नरकामध्ये घेऊन जाईल माझ्या आत्म्यानी, आणि मी तुला त्या ठिकाणामध्ये अनेक गोष्टी दाखवील. जे माझी इच्छा आहे की जगाला हे माहिती पाहिजे, मी अनेक वेळेस तुला प्रगट होईल. मी तुझा आत्मा तुझ्या शरीराच्या बाहेर घेऊन जाईल, आणि तुला अक्षरशः नरकामध्ये तुझ्या आत्म्याला घेऊन जाईल. माझी इच्छा आहे की तू हे पुस्तक लिहावं, आणि हे दर्शन सर्व काही नमूद करून ठेवावं जे मी तुला प्रकट करणार आहे, आणि तू नरकाच्या मधून चालशील, आणि हे सर्व गोष्टी तू लिहून ठेव. माझे वचन आणि माझे शब्द हे सत्य आहेत आणि विश्वास ठेवण्याच्या लायकीचे आहेत. मी तोच आहे जो होतो तो आहे, आणि माझ्याशिवाय दुसरा कुणीच नाही. नंतर मी म्हणू लागले, हे प्रभू तुझी काय इच्छा आहे की मी काय करावं. माझी इच्छा होती प्रभू येशू ख्रिस्ताकडे ओरडून त्याचं सानिध्यची स्तुती करण्याची, आणि सर्वात चांगलं मी जे काय वर्णन करू शकते ते हे की त्याची प्रीती आणि त्याचं प्रेम माझवर आलं, आणि ते खूप सुंदर, शांतीमय, आनंदमय आणि खूप दृढ असं मला वाटलं. देवाची स्तुती माझ्यामधून निघू लागली. बऱ्याच वेळेस मला असं वाटलं की मी माझं पूर्ण जीवन त्याला द्यावं त्याच्या कार्यासाठी, आणि त्याची मदत करावी यासाठी की लोकांनी पापापासून दूर व्हावं. मला माझ्या आत्म्यामध्ये हे जाणवलं की खरोखर येशू ख्रिस्त देवाचा पुत्र तिथं माझ्या खोलीमध्ये उभा आहे, आणि माझ्याकडे अजून कुठले शब्द त्याचं दैवी सानिध्य वर्णन करण्यासाठी नाहीत. परंतु मला हे माहिती झालं की हा माझा प्रभू आहे. प्रभू येशू म्हटलं, माझ्या मुली, मी तुला माझ्या आत्म्याने नरकामध्ये घेऊन जाईल यासाठी की तुला ते समजल की किती वास्तविक खरेपण आहे तिथे, आणि नरक हा किती खरा आहे, आणि तू पूर्ण पृथ्वीवर हे जाऊन सांग की नरक हा अगदी खरा आहे, आणि यासाठीच हरवलेले जे आहेत ते येशू ख्रिस्ताच्या म्हणजे माझ्या सुवर्तेपर्यंत येणं फार गरजेचं आहे. एका क्षणात नंतर माझ्या जीवात्म्याला माझ्या शरीराच्या बाहेर त्यांनी काढले, आणि मी प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर माझ्या खोलीच्या बाहेर आकाशामध्ये उडू लागले. आणि नंतर मला हे सर्व समजलं की माझा नवरा आणि माझे लेकर खाली घरामध्ये शांत रीतीने झोपलेले आहे. हे असं होतं जणू काय मी मरण पावले होते, आणि माझं पूर्ण शरीर माझ्या बिछाण्यावर पडलेलं होतं, आणि माझा आत्मा येशू बरोबर वर घराच्या छताच्या वर चालला होता, आणि असं दिसलं की पूर्ण छत हे माग गुंडाळून गेलेलं आहे, आणि मी स्पष्टपणे माझ्या पूर्ण कुटुंबातल्या लोकांना बिछाण्यांवर झोपलेलं बघत होते. मला येशू ख्रिस्ताचा स्पर्श जाणवला, आणि तो म्हटला, भिऊ नको, ते सर्व सुरक्षित राहतील, आणि त्याला माझे विचार समजत होते. मी माझ्या पद्धतीने उत्तम रीतीने प्रयत्न करील तुम्हाला एक एक गोष्ट सांगण्याची जी मी अनुभवली आणि पाहिली. बऱ्याचशा गोष्टी या मला समजलेल्या नाहीत, आणि येशू ख्रिस्तानी मला सांगितले त्यामधल्या अनेक गोष्टी, परंतु पुष्कळशा गोष्टी त्यांनी मला सांगितल्या नाही, आणि मला त्यावेळेस समजले आणि आता मला कळते की हे जे काही गोष्टी ज्या होत होत्या ते सर्व खऱ्या आहेत आणि फक्त देवच मला ह्या गोष्टी दाखवू शकत होता. त्याच्या पवित्र नावाची स्तुती असो. लोकांनो, प्रियजनांनो, तुम्ही विश्वास करा, नरक हा खरा आहे. मला त्या ठिकाणामध्ये माझ्या आत्म्याने अनेक वेळास त्यांनी हे हा रिपोर्ट बनवण्याच्या अगोदर नेलं आणि त्यानंतर लगेचच आम्ही उंच आकाशांमध्ये होते आणि मी बघितलं आणि प्रभू येशू ख्रिस्ताकडे ज्यावेळेस मी पाहिलं त्यावेळेस तो अतिशय तेजमय आणि प्रकाशमय आणि सामर्थ्याने भरलेला असा मला दिसत होता आणि त्याच्यामधून खूपच महान शांतीचं सामर्थ्य वाहत होत. मग त्यांनी मला घेतले, त्याने माझा हात धरला आणि तो मला म्हटला, मी तुझ्यावर प्रीती करतो, तू भिऊ नकोस, कारण मी तुझ बरोबर आहे. आणि त्या क्षणाला आम्ही अजून उंच आकाशामध्ये उडत होतो, जात होतो आणि त्यावेळेस मला ही पृथ्वी खाली लागली. त्या पृथ्वीमधून अनेक ठिकाणांमधून नरसाळ्या प्रमाणे त्याच्या आकाराप्रमाणे फिरत असलेले भवरे हे मध्यभागी मी बघत होते आणि नंतर हे भवरे दोन्ही दिशेने सुईचे आई उलटे फिरत होते असे मी पाहिले. ते उंच असे होते पृथ्वीपासून आणि जणू एक मोठा राक्षस अतिशय घाणेरड्या आकाराचा या पद्धतीत तो आकार मला दिसू लागला या सर्व गोष्टींचा. आणि ते संपूर्ण पृथ्वीमधून वर येत होते आणि मी प्रभूला म्हटले, प्रभू येशू हे काय आहे? जसं आम्ही खाली एका नरसाळ्याच्या आकाराकडे येत होतो, मला म्हटला, हे नरसाळ्यासारखे जे आकार तू पाहतेस ते प्रत्येक आकार तो नरकाचा एक एक दरवाजा आहे आणि ह्या एकामधून आपण आता प्रवेश करू. लगेचच एका ह्या नरसाळ्याच्या आकारामधून आम्ही आतमध्ये गेलो आणि आतमध्ये एक मोठा बोगदा लागत होता आणि तो गोल गोल फिरत होता आणि एका भवऱ्याप्रमाणे तो फिरत होता. एक अतिशय काळोख आमच्यावर उतरला आणि ह्या काळोखामध्ये इतका घाणेरडा वास निघत होता आणि ज्याच्यामुळे माझा पूर्ण श्वास निघून जाण्याची वेळ आली होती. आणि ह्या पूर्ण भुयार किंवा बोगद्याच्या साईडला ज्यावेळेस मी बघितलं त्याच्या बाजूला, तर जिवंत असे आकार त्या भिंतींमध्ये हालताना मी जाणवत होते, मला ते कळत होते. आणि ते काळपट रंगाचे असे होते आणि हे सर्व जे आकार आमच्याकडे बघून मोठमोठ्याने ओरडत होते जसं आम्ही तिथून पुढे प्रवास करत होतो. हे न सांगताच मला जाणवले की हे आकार अतिशय पापी व भयानक व सैतानी आहेत. ते हलू शकत होते परंतु त्या भिंतींना ते चिकटलेले असे जाणवत होते. एक अतिशय भयानक घाणेरडा वास त्यांच्यामधून येत होता आणि ते मोठमोठ्याने किंचाळत होते, अतिशय मोठ्या रीतीने ते किंचाळत होते. आणि माझ्या आतमध्ये मला असं जाणवलं की सैतानी शक्ती ही पूर्णपणे ह्या बोगद्यांमध्ये फिरत आहे. बऱ्याच वेळेस ह्या अंधकारामध्ये मला ह्या आकृत्या ज्यावेळेस मी पाहत होते त्यावेळेस मला हे दिसलं की एक दुःख काळपट रंगाचं तिथं सर्व भरलेलं होतं. आणि मी प्रभू येशूला विचारलं, प्रभू येशू हे काय आहे? आणि मी त्याचा हात अगदी घट्ट असं धरलेला होता. तो मला म्हटला, हे जे आकार किंवा जे आकृत्या ज्या भिंतींमध्ये या बोगद्याचे चिटकलेले आहेत ते दुष्ट आत्मे आहेत आणि ते सैतान ज्यावेळेस त्यांना आज्ञा देतो त्यावेळेस ते पृथ्वीवर त्यांना फेकण्यात येतं. आम्ही अजून खोल या भुयाराच्या मधून पृथ्वीमध्ये चाललो होतो. हे दुष्ट आकृत्या आम्हाकडे बघून आमचे नावं घेऊन ओरडत होते, ते आम्हाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करीत होते, परंतु येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यामुळे ते काहीच करू शकत नव्हते. त्या ठिकाणचं पूर्ण हवा ही अतिशय दूषित घाणेरडी होती, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताच्या सानिध्यामुळे मी ओरडण्यापासून स्वतःला सांभाळत होते. माझे पूर्ण जे काही सेन्सेस म्हणजे जाणीव करण्याच्या ज्या शक्ती आहेत त्या सर्व ऐकण्याच्या, श्वास घेण्याच्या, बघण्याच्या, जाणीव करण्याच्या आणि चव घेण्याच्या या पूर्ण सैतामय ठिकाणामध्ये एकदम व्यवस्थित जागृत होत्या. या वासामुळे व अतिशय घाण बघून मी अतिशय आजारी पडण्याच्या मार्गावर होते. हवेमधून अनेक किंकाळ्या त्या बोगद्याच्या दिशेपासून येत होत्या आणि हृदय भेदून जाणाऱ्या किंकाळ्या त्या अंधकारमय बोगद्यामधून जणू काय आम्हाला भेटण्यासाठी येत होत्या. सर्व प्रकारच्या आवाजांनी आणि गोंधळांनी हे ठिकाण गजबजलेले होते. जसं जसं मी हे ऐकत होते माझ्यावर एक भावना आली भीतीची, मृत्यूची आणि पाप सर्व ठिकाणांमध्ये स्पष्टपणे जाणवत होते. सर्वात प्रकारे वाईट असा वास पूर्ण हवेमध्ये येत होता. सडलेल्या मांसाचा वास सर्व ठिकाणांमधून प्रत्येक दिशेने हा येत होता. पृथ्वीवर कधीच इतकं पापमय किंवा इतकं घाणेरडा वास मी कधीच घेतला नव्हता. खूपच दुःखमय आणि करुण आणि शोकाचे असे ते किंकाळे आणि आवाज मी ऐकत होते. सर्व ठिकाणांमध्ये नरकामध्ये मृत्यू भरलेला होता आणि नंतर एक असं दूषित पापमय व सैतानी वारा त्या ठिकाणांमधून आम्हाला पुढे खेचून घेत होता. वेगवेगळ्या ठिकाणातून प्रकाशासारखे ज्योत थोडे थोडे निघत होते आणि ज्यावेळेस मी भिंतीकडे बघायचे त्यावेळेस अनेक प्रकारच्या सावल्या काळपर रंगाच्या मी बघत होते. मी प्रयत्न करत होते की हे कुठल्या प्रकारची आकृती आहेत शोध घेण्याचा आणि अचानकपणे मला भयंकर असं धक्का बसला. ज्यावेळेस माझ्या समोर एक मोठा साप माझ्या जवळ येत होता असे मी पाहिले. मी पुढे बघत होते आमच्या समोर असे घाणेरडे आणि मोठ आणि अकराळ विकराळ असे साप जागोजागी येत होते. येशूने मला सांगितले लवकरच आता आपण नरकाच्या डाव्या पायामध्ये प्रवेश करू. पुढे तू बघणार आहे ते अतिशय दुःख, अतिशय क्लेश आणि वर्णन करता येणार नाही अशी भयंकर दुर्दशा ती तू पाहणार आहेस. माझ्या जवळ तू राहा आणि मी माझी शक्ती तुला देईल, माझं संरक्षण मी तुला देईल जसं आपण नरकामधून प्रवास करणार आहोत. आणि हे जे काही गोष्टी तू बघणार आहेस हे लोकांना एक चेतावणी म्हणून तू सांग आणि हे पुस्तक तू जे लिहिशील त्याच्यामुळे अनेक आत्मे नरकामध्ये जाण्यापासून वाचणार आहेत. जे काय तू पाहणार आहे ते खरं आहे, भिऊ नको कारण मी तुझ्या बरोबर आहे. आम्ही नरकाच्या त्या भुयाराच्या शेवटास आलो होतो आणि नंतर आम्ही नरकामध्ये उतरलो. आता माझ्या पद्धतीने आणि जे काही मी पाहिलं देवाने मला दाखवलं ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. आमच्या समोर सर्व त्या भागामध्ये असे उडते असे काही गोष्टी उडताना मी इकडं आणि तिकडं उडून पडताना बघितले. भयानक रीतीने कन्ने आणि ओरडणे हे पूर्ण आकाशामध्ये आवाजाने दणदणून गेलेले होते. नंतर समोर एक मंद प्रकाश असा आम्ही पाहिला आणि जसा आम्ही पुढे चाललो होतो रस्ता अतिशय खराब आणि पुष्कळस धूळ आणि माती असं भरलेले होते. आणि नंतर एका छोट्याशा अजून एका भुयारामधून किंवा बोगद्यामधून आम्ही गेलो. काही गोष्टी मी कागदावर उतरून घेऊ शकत नाही कारण ते इतक्या भयानक आहे त्याचं वर्णन होऊ शकत नाही. नरकामध्ये जी भीती आहे त्याचं अक्षरशः चव मी घेऊन आलेले आहे आणि मला माहिती आहे की जर येशू ख्रिस्त माझ्या बरोबर नसता तर मी पुन्हा माघारी पृथ्वीवर आले नसते. ज्यावेळेस हे लिहिलं या सर्व गोष्टी बऱ्याचशा गोष्टी मी ज्या पाहिल्या त्या मला समजल्या नाहीत परंतु प्रभूला या सर्व गोष्टींची जाणीव आहे आणि त्यांनी मला मदत केलेली आहे हे जाणून घेण्यासाठी ज्या गोष्टी मी पाहिल्या. मला तुम्हाला एक इशारा देऊ द्या की तुम्ही त्या ठिकाणामध्ये जाऊ नका, ते ठिकाण म्हणजे यातनेचं पिडेचं अतिशय क्रूरपणाचं वेदनांचं आणि सार्वकालिक दुःखाचं ठिकाण आहे. त्या ठिकाणी गेलेला जीवात्मा सदैव जिवंत राहील, तो जीव जिवंत राहत सर्व काळसाठी तो जीव जिवंत असा राहतो. आणि त्या ठिकाणामध्ये एक तर तुमचा आत्मा स्वर्गात किंवा नरकात या दोन ठिकाणामध्येच जाईल. ज्या लोकांना नरक हा पृथ्वीवरच आहे, होय तुम्ही बरोबर आहात, नरक हा पृथ्वीच्या मध्यभागी असा आहे आणि त्या ठिकाणामध्ये जीवात्मे रात्र आणि दिवस यातना भोगत आहे. या ठिकाणामध्ये कुठल्याच प्रकारची आनंद किंवा पार्टी नाही, कुठल्याच प्रकारचं प्रेम किंवा दयाळूपणा किंवा करुणा नाही आणि त्या ठिकाणामध्ये कुठल्याच प्रकारे विसावा नाही. फक्त हे असं एक ठिकाण आहे ज्या ठिकाणामध्ये दुःख तुमच्या बुद्धी कल्पनेच्या पलीकडे आहे. नंतर भाग दुसरा, अध्याय दुसरा, नकाचा डावा भाग, डावा पाय नरकाचा. घाणेरड्या पद्धतीचा वास पूर्ण हवेमध्ये भरलेला होता. येशूने मला सांगितले की हा डावा पाय नरकाचा आहे आणि या ठिकाणामध्ये अनेक असे खड्डे आहेत. इथे जो बोगदा आहे त्याचे अनेक ज्या फांद्या आहेत त्या दुसऱ्या नरकाच्या भागांमध्ये जातात. आपण काही वेळ या पायामध्ये पहिल्यांदा घालूया. जे काय तू बघत आहेस ते तू लिहून ठेव, की तुझ्या बरोबर सदैव आहे. जगाला हे कळलं पाहिजे की नरक हा वास्तविक रीतीने खरा आहे. अनेक पापी लोक आणि बरेच माझे लोक हा विश्वासच ठेवत नाही की नरक हा खरा आहे. तुला मी यासाठी निवडलेला की हे सत्य तू त्यांच्यापर्यंत पोहोचवावेस. सर्व काही जे काही मी तुला दाखवणार आहे आणि पुढे पण ज्या गोष्टी मी तुला दाखवेल हे सर्व खरे आहेत. प्रभू येशू ख्रिस्तानी मला ज्यावेळेस प्रगट केले स्वतःला, त्यावेळेस एक अतिशय तेजस्वी प्रकाशामध्ये तो होता. सूर्यापेक्षा जास्त तेजस्वी प्रकाशामध्ये तो प्रगट झालेला होता. त्याचं रूप मनुष्याच्या सारखे होते आणि त्याच्या सर्व बाजूला प्रकाश होता. कधी कधी तो मनुष्यासारखा दिसायचा, परंतु अनेक वेळेस तो आत्मिक रीतीने त्या ठिकाणामध्ये माझ्याबरोबर चालत होते. नंतर तो मला बोला, माझ्या लेकरा, ज्यावेळेस मी बोलेल त्यावेळेस पिता हा बोललेला आहे. पिता आणि मी एक आहोत हे नेहमी लक्षात ठेव. प्रीती कर सर्वहून अधिक आणि क्षमा कर एकमेकांना, हे नेहमी लक्षात ठेव आणि चल आता माझ्या मागे चल. जसं आम्ही पुढे चाललो तर दुष्ट आत्मे प्रभू येशूच्या सानिध्यातून दूर पडत होते. आणि मग मी म्हणू लागले, हे माझ्या देवा, हे माझ्या देवा, आता पुढे काय. जसं मी पहिल्यांदा सांगितलेलं आहे की नरकामध्ये आपल्या पूर्ण इंद्रियांच्या शक्ती एकदम जागृत असतात आणि नरकामध्ये या जाणीवा ज्या असतात आपल्याला जाणीव करून घेणाऱ्या शक्ती हे अगदी खऱ्या आहे आणि जिवंत आहेत. माझ्या सुद्धा पूर्ण शक्तीने काम करत होत्या. प्रत्येक ठिकाणामध्ये भीती ही होती आणि इतके धोके होते प्रत्येक क्षणाला हे सांगू शकत नाही. प्रत्येक पाऊल जे आम्ही घेत होते ते पहिल्या पाऊलापेक्षा अतिशय भयानक आणि खतरनाक होत. त्या ठिकाणामध्ये अनेक असे दरवाजे आहेत, छोट्या खिडक्या आहेत आणि त्या उघड आणि बंद अशा फार जोर जोराने आणि वेळोवेळी होत होत्या आणि किंकाळ्यांनी पूर्ण आकाश दणदणून गेलेलं होतं आणि अनेक दुष्ट आत्मे आणि दुष्ट असे जे पिशाच आणि जे क्रिचर्स म्हणजे शपद असे उडत होते. माझं अंतकरण या नरकाच्या भीतीने भरलेलं होतं, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताच्या संरक्षणामुळे
लवकरच आम्ही
मी काही वाचले आणि मी त्याचं धन्यवाद दिला. या नरकात सुद्धा तो मला संरक्षण देत होता आणि या खड्ड्यांमध्ये आणि तिथून अनेक आवाज येत होते. मी ज्यावेळेस माझ्या शरीराकडे बघितले त्यावेळेस मला समजले की मी आत्मिक रूपामध्ये आलेलो होते आणि माझा जो आकार आहे तो स्वतः मी निहाळून बघत होते. प्रभू येशू ख्रिस्त आणि मी त्या भुयाराच्या शेवटापासून उतरलो आणि आम्ही त्या ठिकाणामध्ये बघितलं की अनेक असे खड्डे 4 फूट रुंदीचे आणि 3 फूट खोलीचे जणू काय बोलच्या आकाराचे भांड्याच्या आकाराच्या तऱ्हेने असे दिसले. प्रभू येशू सांगितलं की या ठिकाणामध्ये असे अनेक हे खड्डे आहेत, हे डावा पाय नरकाचा इथे अनेक असे खड्डे आहेत. आणि नंतर मी बघितलं की त्यामध्ये प्रत्येक खड्ड्यामध्ये गंधक रस टाकलेला होता आणि लाल इंगळ अग्नीने पेटलेले जणू दिसत होते आणि त्याच्या मध्यभागी मध्ये एक हरवलेला आत्मा होता आणि जो नरकात गेला होता. अग्नी त्याच्या पायापासून तर पूर्ण शरीरापर्यंत असा वेढलेला होता. काही वेळ तो अग्नी शांत व्हायचा आणि नंतर वाऱ्याच्या सारखा मोठा एक आवाज व्हायचा आणि नंतर पुन्हा अग्नी त्याच्या पूर्ण शरीरावर यायचा. मी बघितलं की त्याला एका सापळ्यासारख्या एका पेटीमध्ये जसं काय तो बंद होता आणि मी पाहिला आणि मी ओरडले आणि विनंती केली त्यांना तू बाहेर काढू शकत नाही का प्रभू, हे किती भयानक दृश्य आहे आणि कसं आहे प्रभू. हा आत्मा तिथून रडत होता, तो सापळ्याप्रमाणे दिसत होता आणि तो म्हणत होता येशू माझ्यावर दया कर, कृपा कर. आणि प्रभूने सांगितलं की हे सर्व बघ. नंतर मी बघितलं
तो आत्मा एका बाईचा होता आणि माझी खूप इच्छा होती की तिला बाहेर काढावं खेचून त्या अग्नीमधून आणि त्या दृश्याने माझं पूर्ण हृदय तुटून गेलं. हा सापळ्यासारखा जो आकार होता या बाईचा इतका भयानक दिसण्यासारखा होता की तिचं पूर्ण मांस हे कुजलेलं होतं आणि हे अग्नीमध्ये हळूहळू पडत मांस या खड्ड्यामध्ये जळून हळूहळू पडत होते. ते कुजलेलं आणि सडलेलं होतं. ज्या ठिकाणामध्ये तिला डोळे होते एक काळी त्या ठिकाणामध्ये फक्त रिकामे खाचर झाले होते. सर्व केस तिचे निघून गेलेले होते. अग्नी तिच्या पायापासून सुरुवात होत असे आणि हळूहळू चढून पूर्ण शरीराला ग्रासून टाकत असे आणि ती असं जाणवत होतं की ती सतत आणि सतत जळत आहे. आणि हे जे ते जळणं होतं ते फारच भयानक होतं आणि खोलवरून तिचं कणून आवाज येत होता, प्रभू प्रभू मला इथून बाहेर यायचं. आणि ती ओढून आणि प्रभूकडे विनंती करत होती आणि येशू तिच्याकडे बघत होता आणि त्याच्या चेहऱ्यावर खूपच दुःख होतं. आणि येशू मला म्हटलं ती इथं काय आहे माझ्या मुली, मी अत्यंत घाबरले होते, मी काय बोलू नाही शकले. मग प्रभू मला म्हटलं चल. नंतर एक गोल अशा वाटेवर आम्ही गेलो आणि तिथून ते वाट पुढे आम्हाला नेत होती. ते अनेक असे खड्डे जाळाने भरलेले आम्ही पाहत होतो. तिथं त्या जिवंत आणि मृत अशा आत्म्यांचं ते जग होतं आणि तिथं खूपच किंकाळ्या आणि कन्न मी ऐकत होते. पूर्ण दिशेमधून हे सर्व काही येत होतं. तिथं काहीच असं विसरायचा वेळ नसतो नरकामध्ये. तिथलचा तो वास सडलेल्या मांसाचा पूर्ण आकाशामध्ये दरवळ. आम्ही दुसऱ्या खड्ड्याकडे आलो, त्याचा पण आकार पहिल्यासारखाच होता आणि या खड्ड्यामध्ये दुसरा एक सापळा मी पाहिला. हा मनुष्याचा होता आणि माणसाचा आवाज याच्यामधून निघत होता त्या खड्ड्यामधून. तो म्हणत होता प्रभू माझ्यावर दया कर. आणि हे बोलतच असताना मी हे बघितलं की अत्यंत रडत होता तो, करत होता आणि तो म्हटला येशू मला तू क्षमा कर, मी खूप चुकलो, मला इथून बाहेर काढ, मी इथं खूप वर्षापासून आहे, मी तुझ्या तुला भीक मागतो की मला तिथून बाहेर काढ. आणि अत्यंत अश्रू आणि कन्न जणू काय त्याचं निघत होतं. त्याच्या सांगाड्यामधून तो अशी भीक मागत होता प्रभूला,
मला इथून बाहेर निघू दे. आणि मी पाहिले आणि बघते ते काय, येशू सुद्धा त्याला पाहून रडत होता. येशूने सांगितले हे बघ, आणि मनुष्य तो रडत होता त्या पूर्ण खड्ड्यामधून. आणि तो म्हणतो की 40 वर्ष झालेत माझ्या मृत्यू होऊन, काय हे पुरेसे नाही का शिक्षा? आणि येशूने सांगितलं हे असं लिहिलेलं आहे की नीतिमान हे विश्वासाने जगतील, आणि सर्व जे देवाची थट्टा करणारे आणि अविश्वासी जे आहेत त्यांचा वाटा हे अग्नीच्या सरोवरात असेल. तू विश्वास ठेवला नाही सत्यावर, पुष्कळ वेळेस लोकांना तुझ्यापर्यंत पाठवण्यात आलं परंतु तू त्यांचं कधीच ऐकलं नाही. तू त्यांच्याकडे बघून हसलास आणि त्यांनी सांगितलेलं शुभवर्तमान ते तू नाकारलंस. मी तुझ्यासाठी वधस्तंभावर मरण पावलो तरी तू माझी थट्टा केलीस आणि तू पश्चाताप केला नाहीस तुझ्या पापांसाठी. माझ्या पित्याने तुला पुष्कळ संधी दिली तुझं तारण होण्यासाठी. जर तू कधी त्याच्यावर विश्वास ठेवून ऐकला असतं तर. आणि प्रभू येशू रडत होता. मला माहितीये प्रभू, तो माणूस म्हणू लागला परंतु आता मी पश्चाताप करतो. येशूने सांगितले आता फारच उशीर झालेला आहे, न्याय हा स्थित आणि स्थिर करण्यात आलेला आहे. आणि तो मनुष्य म्हणू लागला हे प्रभू, माझे पुष्कळचे काही लोक जे इथे येत आहेत ते पण पश्चाताप करणार नाही. हे प्रभू मला तू जाऊ दे आणि मला त्यांना सांगू दे की त्यांनी इथे येऊ. प्रभू मला जाऊ दे म्हणजे मी माझ्या लोकांना जाऊन सांगेल की पश्चाताप करा जिवंत असतानाच, म्हणजे तुम्ही इथे येणार नाही. प्रभू येशूने त्याला सांगितले तिथं अनेक सुवार्तिक आणि शिक्षक आणि वेगळेवेगळे वडील लोक आहेत जे शुभवर्तमान प्रचार करत आहे, ते त्यांना सांगतील. अजून तिथं पुष्कळशी आधुनिक अशी उपकरणं आहेत जगामध्ये ज्याच्याद्वारे ते माझ्याविषयी जाणून घेऊ शकतात. मी माझे सेवक त्यांच्याकडे पाठवील यासाठी की त्यांनी विश्वास ठेवावा. जर त्यांनी माझ्या शुभवर्तमानावर जर विश्वास ठेवला नाही तर इथून जरी कुणाला पाठवलं मृत्यूमधून तरी त्याच्यावर ते विश्वास ठेवू शकणार नाहीत. हे ऐकून तो मनुष्य खूप चिडला आणि तो शिव्या शाप देऊ लागला. पुष्कळचे घाणेरडे देवनिंदक शब्द त्याच्यामधून निघू लागले. आणि मी त्याच्याकडे बघितलं तर पूर्ण अग्नीच्या जीवा त्याच्यावर पुन्हा चढल्या आणि त्याचं कुजणारं आणि सडणारं मांस पुन्हा जळू लागलं आणि खाली पडू लागलं. आणि त्याच्या त्या मृत अशा आत्म्यामध्ये आणि त्याच्या सांगड्यामध्ये मी हे पाहिलं. आणि मी येशूला म्हटले हे प्रभू एक किती भयानक आहे. आणि येशू म्हटलं नरक हा खरा आहे आणि न्याय पण खरा आहे, मी त्यांच्यावर प्रेम करतो म्हणून माझ्या लेकरा तू हे जाणून घे. हे तर फक्त सुरुवातच आहे भीतीदायक गोष्टींच्या, अजून पुढे जे यायच्यात. जगाला हे सांग की नरक हा खरा आहे. माणसांनी आणि बायांनी पश्चाताप करावा त्यांच्या आपणसाठी, माझ्या मागे यावे. आणि मग आम्ही पुढे चाललो होतो. नंतर एका खड्ड्यामध्ये मी एका छोट्याशा आकृतीची एक स्त्री पाहिली. ती 80 वर्षाची दिसत होते. मी सांगू नाही शकत की मी तिचं वय कसं ओळखलं परंतु आत्म्याने मी ते ओळखले. तिचं पूर्ण मांस हे निघून गेलेलं होतं आणि फक्त हड्ड्या अशा उरल्या होत्या सतत जाळण्यामुळे. आणि त्या हड्ड्यांमध्ये त्याच्या आत तिचा तो आत्मा कैद होता. मी बघितलंय आणि बघितलं की तिच्या त्या हड्ड्यांच्या मध्ये आता किडे आणि आळ्या हळूहळू निघू लागल्या होत्या आणि तो अग्नी त्यांना जाळू शकत नव्हता. मी म्हटले हे प्रभू हे किती भयंकर आहे, मला नाही वाटत की मी अजून पुढे बघू शकते इतके भयानक गोष्टी, हे माझ्या कल्पनेच्या पलीकडे आहे. आणि मी बघत होते दूरपर्यंत असे आत्मे या खड्ड्यांमध्ये जळत होते. माझ्या मुली माझ्या लेकरा यासाठी मी तुला इथं आणलेलं आहे. तू हे सर्व सत्य जाणून घे नरकाविषयी.
स्वर्ग पण खरा आहे, नरक पण खरा आहे, चल आपल्याला पुढे जायचंय. मी बघितलं त्या स्त्रीकडे मागे वळून आणि तिचे आक्रोश आणि दुःखदायी रडणं इतकं दुःखी होतं करणार. आणि मी पाहिलं तिने तिचे सापळ्यांचे हात एकत्र जोडून प्रार्थनेचं जणू काय आकार तिने केला. आणि मी रडणं आवरू शकले नाही. मी सुद्धा आत्मिक शरीरामध्ये होते आणि मी रडत होते. आणि मला हे जाणवलं की लोक पण हे जाणवत होते सर्व इथलचे. येशूने माझे हृदयातले विचार जाणले आणि तो म्हटलं, होय मुली, हे असंच असतं. ज्यावेळेस लोक इथं येतात त्यावेळेस त्यांना त्याच भावना असतात आणि तेच विचार असतात जसे ते पृथ्वीवर होते. त्यांना त्यांच्या कुटुंबांची पण आठवण येते आणि त्यांच्या मित्रपरिवाराची आठवण येते. आणि जर त्यांना संधी मिळाली पश्चातापाची तर ते पश्चाताप करत नाही. म्हणून पूर्ण समय त्यांना ही आठवण सतत इथे येत राहील. जर त्यांनी माझ्या शुभर्तमानावर विश्वास ठेवला असता आणि जर पश्चाताप केला असता तर वेळ निघून गेलेली नसती. मी बघितलं त्या म्हाताऱ्या बाईकडे आणि मी हे बघितलं की तिला फक्त एकच पाय होता. बाकीचं ठिकाणामध्ये फक्त असे छिद्र जणू काय ड्रिल केले होते तिच्या कमरेमध्ये. मी म्हटलं, येशू हे काय आहे? मुली ज्यावेळेस ती पृथ्वीवर होती त्यावेळेस तिला कॅन्सर झाला होता, कर्करोग, आणि खूप दुःखामध्ये ती होती. तिचं ऑपरेशन करण्यात आलं तिचा जीव वाचवण्यासाठी. आणि नंतर ती कठोर अशी स्त्री म्हणून अनेक वर्ष राहिली. पुष्कळसे माझे लेकर तिच्यासाठी प्रार्थनेसाठी गेले होते आणि त्यांनी सांगितलं की ती बरी होईल जर तिने विश्वास ठेवला तर. परंतु तिने विश्वास ठेवला नाही. ती म्हटली, मला देवाची गरज नाही मला बरं करण्यासाठी. तरी माझा आत्मा तिला तिच्याशी वाद करत होता. त्याची इच्छा होती की तिची मदत करावी, तिला बरं करावं आणि तिला आशीर्वाद द्यावा. परंतु तिने तिची पाठ मला दाखवली, मला शिव्या शाप दिल्या. माझ्या आत्म्याने खूप विनंती केली तिच्याबरोबर, परंतु तिने ऐकलं नाही. आणि मग ती मरण पावली आणि या ठिकाणामध्ये ती आली. तिने शुभर्तमानावर विश्वास ठेवला नाही, परंतु त्याचा द्वेष केला. ती येशूला विनंती करू लागली, प्रभू येशू मला क्षमा कर, मी चुकले, मी पश्चाताप केला नाही पृथ्वीवर. आणि खूप कणून ती पुन्हा रडू लागले, जर मी खरोखर पश्चाताप केला असता तर आज उशीर झाला नसता. हे प्रभू मला इथून बाहेर काढ, मी तुझी सेवा करील, मी चांगली होईल. काय मी खूपच जास्त सहन केलं नाही का या यातना? मी का उशीर केला? मी का तुझ्या आत्म्याचं ऐकलं नाही? येशू तिला म्हटला, तुला मी संधी मागे संधी दिली पश्चाताप करण्याची आणि माझी सेवा करण्याची. आणि पूर्ण येशूच्या चेहऱ्यावर दुःख असं जाणवत होतं, दिसत होतं. आणि आम्ही पुढे गेलो. दुःखाने त्या म्हातारीकडे बघितले आणि मग मी म्हटलोय, प्रभू आता पुढे काय? नंतर मला असं जाणवलं की सर्व ठिकाणामध्ये दुःख, वेदना आणि मृत्यूचं वातावरण होतं. येशू आणि मी या दुःखामध्ये चालत होतो आणि दुसऱ्या खड्ड्याकडे गेलो. आणि मग थोड्या दूरीवर मी बघितलं आणि तर एका स्त्रीचं आणि तिचा पश्चाताप आणि खरोखर ती विनंती करत होती. मला वाटले की मी तिला मदत करावी, मला वाटलं की काहीतरी करावं. पापी माणसांनो, कृपा करून देवाच्या आत्म्याशी वाद घालू नका, नाहीतर तो तुमच्याशी वाद घालणं थांबून देईल. मध्ये मी पाहिले तर एक स्त्री ही गुडघे टेकून काहीतरी शोध घेण्याचा प्रयत्न करत होती असं दिसत होत. तिचं पूर्ण सांगाड्यामध्ये छिद्र झाले होते, तिच्या हाड्यांमध्ये हे सर्व दिसत होतं. तिचा पूर्ण पोशाख हा फाळून गेलेला होता आणि जाळून गेला होता अग्नीने. तिचं डोकं टक्कल पडलं होतं आणि तिथं फक्त छिद्र होते जिथं तिचे डोळे होते आणि नाक होतं. अग्नी तिला तिच्या पायाभोवती तिला जाळत होता आणि ती गुडघे टेकत होती आणि तिच्या पंजांनी त्या खड्ड्यामध्ये काहीतरी करत होती. नंतर मी पाहिले तर तिच्या हाताभोवती पूर्ण जाळ असं लपटलेलं होतं आणि तिचं मृत सडलेलं मांस हळूहळू पडत होत जसं ती खंदत होती. पुष्कळ प्रयत्न करीत कनत पायाच्या साह्याने आणि सांगाड्यात खड्ड्यामध्ये रवून रवून ती वरपर्यंत आली. मला आता वाटलं की ती बाहेर येईलच. तोच एक मोठं पिशाच्या सैतानी मोठे मोठे पंख असलेलं खाली उतरलं आणि तिला त्यांनी जोराने आतमध्ये ढकलून दिलं. ह्या श्वापडाचा रंग काळपट ब्राऊन असा होता आणि त्याच्या अंगावर सर्व केस होते. त्याचे डोळे मोठे मोठे त्याच्या डोक्यामध्ये बसवल्यासारखे दिसत होते आणि ते जणू काय एखाद्या अस्वलाप्रमाणे दिसत होते. या श्वापदाने त्या राईला खूप जोरात धक्का मारला, आतमध्ये अग्नीमध्ये ढकलून दिलं. भयभीत होऊन मी सर्व काही बघत होते. मला खूप तिच्यासाठी वाईट वाटलं. मला वाटलं तिला माझ्या मिटीमध्ये घ्यावं आणि प्रभूला विनंती करावं तिला बरं करून तिला तिथून बाहेर काढण्यासाठी. येशूने माझे विचार जाणून घेतले आणि तो म्हटला, माझ्या मुली न्याय हा होणारच आहे आणि तो सिद्ध करण्यात आलेला आहे. परमेश्वर नंतर मला बोलू लागला की ज्यावेळेस ही बाई लहान लेकरू होती त्यावेळेस मी तिला वारंवार पश्चाताप करून माझ्या मागे चालण्यासाठी सांगत असे. ज्यावेळेस ती 16 वर्षाची होती त्यावेळेस मी तिच्याकडे आलो आणि मी म्हणालो, मी तुझ्यावर प्रेम करतो, प्रीती करतो, तुझं जीवन तू मला दे आणि माझ्या मागे चाल, कारण मी तुला एका खास विशिष्ट कामासाठी निवडून घेतलेलं आहे. मी पूर्ण आयुष्यभर तिला बोलवत होतो परंतु ती ऐकत नव्हती. पृथ्वीवर ती म्हणत असे की कधीतरी एक दिवशी मी तुझी सेवा करेल, आता सध्या माझ्या तुझ्यासाठी काही वेळ नाहीये, काहीच वेळ नाही, मला माझ्या आयुष्यामध्ये मजा करायची, तू उद्या ये, मी उद्या तुला माझं जीवन देईल. आणि तिचा उद्या कधीच आला नाही. ती फार वेळ तिने वेळ घालवला आणि ही स्त्री रडू लागली. ती म्हटली की माझा खरोखर जीवात्मा खूप पिढेमध्ये आहे, काही दुसरा मार्ग नाही का? आणि मी तिला म्हटलं की तुला जग हे जास्त पाहिजे होतं. प्रभू येशू तिला म्हणत होता, प्रभू म्हणत होता की तिला जगातले सुख वैभव पैसा हे सर्व पाहिजे होतं आणि तिने हे सर्व काही मिळवलं. ती म्हणत होती की मी सर्व काही मिळवलं आणि मी माझ्या स्वतःच्या आयुष्याची बॉस होते. मी सगळ्यात सुंदर अशी स्त्री माझ्या काळची होते, माझ्याकडे सर्व काही होतं. परंतु मला आज हे जाणवत आहे की मी सगळे काही हे गोष्टी पैसा अडका सर्व काही इथं आणू शकले नाही मृत्यू बरोबर. हे किती भयानक नरक आहे प्रभू. मला रात्र आणि दिवस चैन नाहीये. मी सतत आणि सतत यातनेमध्ये आणि दुःखामध्ये. मला तू दया कर माझ्यावर, मला मदत कर. आणि ती प्रभूकडे बघत होती, हे माझे प्रिय प्रभू, मी खरोखर तुझं जर ऐकलं असतं तर आज मी इथं आले नसते. मी खरोखर प्लॅन करत होते, मी बघत होते की मी तुझी सेवा करील एक दिवस, परंतु मी कधीच ती केले नाही. मी किती चुकीचे होते. मला त्या काळाच्या ज्या स्त्रिया होत्या त्या खूप माझी स्तुती करत होते माझ्या सुंदरतेसाठी आणि मला माहिती होते परमेश्वर मला त्याच्या सेवेसाठी बोलवते, पश्चाताप करण्यासाठी सांगते. पूर्ण आयुष्यभर त्यांनी त्याच्या प्रेमाने मला कवटळलं परंतु मी त्याला नाकारलं. मला वाटत होतं की मी दुसऱ्यांसारखी श्रीमंत होईल, सर्व काय मजा करील. आणि तो प्रत्येक वेळेस मला म्हणत असे की चल माझ्या लेकरा. मी किती चुकीचे होते. सैतानाने मग माझा वापर करण्यास सुरुवात केला आणि मी सैतानाची सेवा अधिकाधिक करू लागली आणि मग शेवटी देवापेक्षा जास्त मी त्याच्यावर प्रेम करू लागले आणि मी ह्या जगावर प्रेम करू लागले आणि पापावर प्रेम करू लागले. सैतानाने माझा सुंदरपणा आणि माझा पैसा सर्व काय वापरला आणि आज माझे अशी हालत आहे. वाटत होत की सैतान मला पुष्कळ शक्ती देईल, परंतु मला हे माहिती नव्हतं की दुसऱ्या दिवशी माझं काय होणार आहे. एक दिवशी माझ्या कारचा ऍक्सिडेंट होऊन एका घरामध्ये त्याची टक्कर झाली
आणि मी मरण पावले. आता ती म्हणू लागली, हे प्रभू मला इथून काढ. तिचे सापळा झालेला हात येशूकडे विनंती करत होता, त्याच्यावर पूर्ण अग्नी चढलेला होता. येशू म्हटला, न्याय हा सिद्ध झालेला आहे. आणि तिच्या डोळ्यामधून तिच्या चेहऱ्यावरून सर्व अश्रू पडत होते. जसं आम्ही दुसऱ्या खड्ड्याकडे गेलो, मी आतून रडत होते हे सर्व भयानक दृश्य बघून. आणि मी म्हटले, हे प्रभू किती यातना. ह्या यातना किती खऱ्या आहेत. ज्यावेळेस एक आत्मा इथे येतो त्यावेळेस त्याच्यासाठी काहीच आशा उरलेली नसती. त्याच्यामध्ये जीवन नसतं, त्याच्यामध्ये काही प्रेम नाही. नरक हे एकदम वास्तविक रीतीने खरं आहे. इथून पळून जाण्यासाठी कुठलाच मार्ग नाही असं मी विचार केला. आणि ही बाई इथं युगांयुग इथंच राहणार आहे ह्या जळत्या अग्नीमध्ये. येशू म्हटला, वेळ संपत आलेली आहे, आपण उद्या पुन्हा इथे येऊ. मित्र, जर तू पापामध्ये जगत असशील तर कृपा करून पश्चाताप कर. जर तू तुझा नवीन जन्म झालेला असल आणि तू देवाला पाठ दाखवून पापामध्ये जीवन जगत आहे तर आत्ताच तू पश्चाताप कर आणि जागा हो. तू जागा हो वेळ निघून जाण्याच्या अगोदर. तू तुझं जीवन प्रभू येशू ख्रिस्तावर बरोबर सर्व काळसाठी स्वर्गात घालवू शकतो. येशू पुन्हा मला म्हणे, नरकाला एक शरीर आहे मनुष्याच्या आकाराप्रमाणे. जणू काय मनुष्याचा आकार पाठेवर झोपलेला आहे आणि पृथ्वीच्या मध्यभागी हा आकार आहे. नरकाचा शेप किंवा त्याचा आकार मनुष्याच्या शरीराप्रमाणे आहे, फार मोठा. आणि त्यामध्ये अनेक प्रकारच्या वेगळ्या वेगळ्या चेंबर्स किंवा खोल्या आहेत जिथं यातनाचं ठिकाण आहेत. आणि हे तू लक्षात घ्या आणि सांग लोकांना की नरक हा वास्तविक आहे, हा खरा आहे. लाखो आणि करोडो अब्जावधी आत्मे या ठिकाणामध्ये आहे आणि रोज आणि रोज नवीन आणि नवीन येत आहेत. न्यायाचा महाभयंकर दिवस ज्यावेळेस येईल त्यावेळेस मृत्यू आणि नरक यांना अग्नीच्या जळत्या सरोवरामध्ये टाकण्यात येईल आणि त्याला दुसरा मृत्यू असं म्हणतील. अध्याय तिसरा, नरकाचा उजवा पाय. मी जेवण करू शकत नव्हते, झोपू शकत नव्हते, जेव्हापासून आदल्या रात्री मी नरकामध्ये जाऊन आले होते. आणि प्रत्येक दिवस मी आठवत होते, माझे डोळे मी झाकत होते आणि मला वास्तविक नरक दिसत होता माझ्या डोळ्यासमोर. माझे कान त्या आक्रोशांना आणि किंकाळ्यांना ऐकून ते जणू काय बंद होत नव्हते. ज्याप्रमाणे आपण टीव्ही बघतो त्याप्रमाणे सर्व हे दृश्य माझ्या समोर आणि वास्तविक मी पाहिल्यामुळे मला चैन नव्हते. आणि प्रत्येक रात्री मला प्रभू नरकात घेऊन जात होता आणि प्रत्येक दिवस हा योग्य माझ्यासाठी तो ठेवत असे. पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्त मला प्रकट झाला आणि तो म्हटला, आज रात्री आपण उजव्या पायामध्ये नरकाच्या जाणार आहोत. माझ्या लेकरा घाबरू नकोस, कारण मी तुझ्यावर प्रीती करतो आणि मी तुझ्या बरोबर आहे. प्रभू येशूचा चेहरा अत्यंत दुःखी झाला होता आणि त्याच्या चेहऱ्यांमध्ये खूपच ममताळूपणा आणि खूपच प्रेम असं दिसत होत. जरी त्या नरकामध्ये कायमचे लोक हरवलेले होते तरी मला माहिती होतं की हा त्यांच्यावर तरी पण प्रीती करतो आणि पूर्ण सदा सर्व काळ तो प्रीती करीत राहील. तो म्हणाला, माझ्या लेकरा, देव जो पिता त्याने आपल्याला प्रत्येकाला स्वइच्छा दिलेली आहे आणि यासाठी की आपण हे ओळखून घ्यावं की आपण त्याची सेवा करणार की सैतानाची. परमेश्वरांनी नरक हा त्याच्या लेकरांसाठी बनवला नाही, सैतानासाठी तो बनवला. सैतान हा जो अनेकांना ठकवतो आणि फसवतो हा त्याच्यासाठी बनवलेला होता आणि त्याच्याबरोबर पतित झालेल्या दूतांसाठी. माझी ही इच्छा नाही किंवा माझ्या पित्याची इच्छा नाही की कुणाचाच नाश व्हावा. आणि येशूच्या पूर्ण गालावरून अश्रू वाहत होते. तो म्हणू लागला, हे लक्षात ठेव
की येणाऱ्या दिवसांमध्ये मी तुला हे नरक जे दाखवत आहे आणि तू हे लक्षात ठेव की स्वर्गामध्ये पूर्ण अधिकार मला देण्यात आलेला आहे आणि पृथ्वीवर. आता हे लक्षात ठेव की काही वेळ तुला असं वाटेल की मी तुला सोडून दिलेलं आहे, परंतु तसं नसल. काही वेळेस तुला हे दुष्ट आत्मे दिसतील आणि हरवलेले आत्मे, काही वेळेस ते नसतील तिथे. काही असो, माझी शांती तुझ्याबरोबर असो. भिऊ नको, माझ्या मागे चल. आम्ही पुढे जात असताना आणि आम्ही बघू लागलो पुढे किती आक्रोश आणि किंकाळ्या होत्या. मी अनेक दिवस रडत होते आणि नरकाच्या ह्या सानिध्यानेच मला अजून रडायला येत होते. मी म्हटले, माझा आत्मा खूपच खिन्न झालेला आहे. जसं आम्ही उजव्या पायाकडे आलो, आम्ही समोर बघतो तो काय, एक घाणेरडा रस्ता जो अतिशय सुकलेला, वेडावाकडा आणि जाळलेला असा आम्ही बघितला. किंकाळ्यांनी पूर्ण ते घाणेरडी हवा भरून गेली होती आणि मृत्यूचा वास सर्वकडे पसरला होता. आणि त्या वास इतका भयंकर आणि इतका घाणेरडा होता की माझ्या पोटामध्ये उलट्यासारखं सतत होत होतं. मी आजारी पडले होते. जिकडे तिकडे काळोख दिसत होता आणि थोडा थोडा प्रकाश जो चमकत होता तो ख्रिस्तापासून येत होता आणि जळत्या त्या खड्ड्यांपासून जिथं आत्म्यांना टाकलेलं होतं. आणि मी बघत होते दूरपर्यंत हे सर्व दृश्य, मला असंच दिसत होतं. लगेचच सर्व प्रकारचे दुष्ट आत्मे आमच्या आजूबाजूने जात असताना आम्ही पाहिले आणि छोटे छोटे आणि मोठे सगळ्या प्रकारच्या आकारांचे दुष्ट आत्मे हे एकमेकांशी बोलत असताना आम्ही पाहिले. आणि एक मोठा सैतानाचा दूत हा दुसऱ्यांना, लहान्यांना आज्ञा देत होता. आम्ही थांबून ऐकत होतो आणि येशूने सांगितलं की इथं अदृश्य असं सेना देखील आहे दुष्ट आत्म्यांची, जी आपण इथं पाहू शकत नाही. आणि इथं हे जे डिमन्स किंवा सैतानाचे दूत हे आजार आणि रोग घेऊन येतात. आणि मोठा जो डिमन त्या छोट्यांना सांगत होता की तुम्ही जा आणि पुष्कळसे वाईट काम तुम्ही करा, घरांचा नाश करा आणि जे काय कुटुंब आहे त्यांना उद्ध्वस्त करून टाका, जे कमजोर ख्रिस्ती लोक आहेत त्यांना पाशामध्ये टाका आणि त्यांना कन्फ्यूज करून टाका, त्यांना गोंधळून टाका आणि मग तुम्हाला बक्षीस मिळेल तुम्ही आल्यावर. आणि हा एक गोष्ट लक्षात ठेवा, काळजी घ्या, कारण ज्यांनी येशू ख्रिस्ताला खरोखर आपला स्वामी आणि तारणारा म्हणून स्वीकारलेला आहे त्यांच्यामध्ये शक्ती आहे तुम्हाला बाहेर घालवून देण्याची. आता तुम्ही पृथ्वीवर ज्यावेळेस जाल त्यावेळेस तिथं बरेचसे असे तुमच्यासारखे आत्मे आहेत आणि मी अजून पाठवल. हे लक्षात ठेवा, आपण जो अंतराळाचा अधिपती जो आहे आणि ज्या पूर्ण सैतान जो आहे त्याचे सेवक आहोत. आणि तत्क्षणी असं बोलल्यावर ते दुष्ट आत्मे आणि त्या आकृत्या पळू लागल्या नरकाच्या बाहेर इकडं आणि तिकडं. आणि त्या ठिकाणामध्ये जे दार आणि खिडक्या होते ते पटापट उघडून बंद होत होते आणि त्यांना बाहेर फेकत होते. काही आत्मे या नरसाळ्यात मधून वर आले आणि आम्ही खाली अजून जात होतो. मी प्रयत्न करेल की हे दुष्ट आत्मे कसे दिसतात. जो बोलत असलेला दुष्ट आत्मा मी पाहिला तो फारच मोठा होता आणि तो जणू काही एखाद्या आसोलीसारखा, केसळ आसोलीसारखा दिसत होता. त्याचा रंग ब्राऊन होता आणि त्याचं डोकं एका वटवाघुळीसारखं होतं आणि त्याचे जे डोळे होते ते एकदमच खोल आणि त्याचा चेहरा सर्व केसळ होता. त्याचे जे हात होते ते खूप मोठे होते आणि त्याच्या चेहऱ्यावरच्या पूर्ण जे केस होते त्याच्यामधून असे दात मोठे मोठे निघत होते. दुसरा एक जो मी पाहिला तो एका माकडाप्रमाणे होता. त्याचे फार लांब हात होते आणि पूर्ण केस त्याच्या शरीरावर होतं आणि त्याचा चेहरा बारीक होता. काही आत्मे या नरसाळ्यात मधून वर आले आणि आम्ही खाली अजून जात होतो.
मी प्रयत्न कराल की हे दुष्ट आत्मे कसे दिसतात. जो बोलत असलेला दुष्ट आत्मा मी पाहिला तो फारच मोठा होता आणि तो जणू काय एखाद्या आसोलीसारखा केसळ आसोलीसारखा दिसत होता. त्याचा रंग ब्राऊन होता आणि त्याचं डोकं एका वटवाघुळीसारखं होतं आणि त्याचे जे डोळे होते ते एकदमच खोल आणि त्याचा चेहरा सर्व केसळ होता. त्याचे जे हात होते ते खूप मोठे होते आणि त्याच्या चेहऱ्यावरचे पूर्ण जे केस होते त्याच्यामधून असे दात मोठे मोठे निघत होते. दुसरा एक जो मी पाहिला तो एका माकडाप्रमाणे होता. त्याचे फार लांब हात होते आणि पूर्ण केस त्याच्या शरीरावर होतं आणि त्याचा चेहरा बारीक होता. येशू आणि मी चालत होतो त्या रस्त्यावरून आणि दुसऱ्या एका खड्ड्याकडे आम्ही आलो. तिथून अत्यंत वेदनादायक किंकाळ्या मी ऐकल्या आणि हे दुःखदायी जे वेदना होत्या ते सर्व ठिकाणांमध्ये होते. मी विचार केला हे प्रभू आता ह्यानंतर काय. नंतर काही दुष्ट आत्मे दुष्ट जण आमच्या शेजारून गेले आणि आम्ही चालत असतो हे त्यांना दिसत देखील नव्हतं. नंतर एका खड्ड्याजवळ मी बघितलं तर तिथे अग्नी आणि गंधकरस होता. त्या खड्ड्यामध्ये एक उंच असा एक मनुष्याचा सापळा मला दिसला परंतु तो तिथं शुभवर्तमान प्रचार करत होता. मला खूप आश्चर्य वाटले आणि येशूचं उत्तरासाठी मी वाट बघत होते. त्याला माझे प्रत्येक विचार ठाऊक होते आणि तो म्हटला ज्यावेळेस हा पृथ्वीवर होता हा मनुष्य पृथ्वीवर प्रचारक होता शुभवर्तमानाचा. एकेकाळी तो माझी सेवा करीत असे आणि माझी सत्य तो सांगत असे. मी विचार करत होते की हा मनुष्य जवळजवळ 6 फूट उंच आणि त्याचा सांगडा जो घाणेरडा रंगाचा जणू काय एखाद्या कपडेसारखा दिसत होता तो इथं काय करतोय. त्याचे सर्व कपडे त्याच्यावर होते आणि मला हे समजत नव्हतं की तो इथं काय करत होता. त्याचे सर्व शर्ट आणि पॅन्ट आणि कपडे सर्व अग्नी जळून गेल्यासारखे असे दिसत होते. आणि नंतर त्याचं जे शरीर आहे त्याचं मांस जळून खाली पडत होतं. त्याच्यामध्ये भयंकर असा घाण वास येत होता. त्याचं डोकं अग्नीमध्ये होतं. मी बघितलं तर त्या माणसाच्या हातामध्ये एक पुस्तक होतं आणि तो त्याच्यामधून वचन वाचत होता. हे पुस्तक मनुष्याला विश्वास ठेवण्यासाठी असं मनुष्याने लिहिलेलं पुस्तक होतं. आणि नंतर येशूने जे सांगितलं होतं ते मला आठवलं की तुमचे सर्व वासना नरकामध्ये जागृत असतात आणि या ठिकाणामध्ये ते जास्ती असतात. तर मनुष्य एकामाग एक वचन वाचून दाखवत होता. मला वाटलं हे सर्व काही चांगले येशूने सांगितलं ह्या मनुष्याला की खूप प्रेमाने शांत राहा. त्वरित तो मनुष्य थांबला आणि त्यांनी हळूच येशूकडे पाहिले. मी त्या मनुष्याचा आत्मा त्याच्या त्या सांगाड्यामध्ये तो पाहिला आणि तो मनुष्य म्हणत होता आता मी सत्य सर्व लोकांना शिकवल. हे प्रभू मी तयार आहे आणि इतरांना सांगण्यासाठी या जागेविषयी मी बाहेर जाऊन पृथ्वीवर सांगू शकल. ज्यावेळेस मी पृथ्वीवर होतो त्यावेळेस मी विश्वासने ठेवला की एक नरक आहे ना तर मी विश्वास ठेवला की तुझं येणं हे खरं आहे. जे लोकांना आवडत असे ऐकायला ते मी माझ्या चर्चमध्ये शिकवित असे. मी सत्याबरोबर खेळवाड केलेला आहे. मला माहिती आहे की भेदभाव करणं हे वाईट गोष्ट आहे. जे वेगवेगळ्या जातीचे आणि रंगाचे आणि वर्णाचे लोक आहेत आणि मी इतरांना असं भेदभाव करू लागलो आणि पुष्कळसे तुझ्यापासून दूर गेले. मी माझे स्वतःचे नियम स्वर्गाविषयी केले आणि बरा आणि वाईटाचे नियम मी स्वतःच करू लागलो. मला माहिती आहे की मी अनेकांना तुझ्या विश्वासापासून बहकवलेलं आहे आणि अनेकांना मी अडखळण असं झालेलो आहे. तुझ्या पवित्र वचनावर ते अडखळले. मी लोकांकडून गरिबांकडून पैसे घेतले परंतु प्रभू आता तू मला बाहेर काढ आणि मी सर्व काही व्यवस्थित करेल. मी चर्चकडून पैसा घेणार नाही. मी पश्चाताप केलेला आहे आणि मी प्रत्येक जातीच्या आणि वर्णाच्या लोकांवर प्रेम करेल. मग येशू त्याला म्हटला, तू माझं पवित्र वचन हे सर्व चुकीचं शिकवलं आणि त्याच्यात भेदभाव केलास आणि तू खोटं बोललास सत्य माहिती असून. तुझ्या जीवनामधले जे वासनेला तू जे बळी पडलास आणि त्या गोष्टी तुझ्यासाठी महत्वाच्या होत्या माझ्या सत्यापेक्षा. मी तुझा स्वतः अनेक वेळेस भेटलो आणि तुला वळवण्याचा प्रयत्न केला, परंतु तू ऐकायच्या स्थितीतच नव्हता, तू स्वतःच्याच धुंदीमध्ये होता. तू सैतानाच्या आहारी पडलास, तुला सत्य माहिती असून तू पश्चाताप करत नव्हता आणि तू तुझी पाठ मला दाखवलीस. मी तिथे सर्व काळ तुझ्या बरोबर होतो पृथ्वीवर, मी तुझ्यासाठी थांबलो, परंतु तू पश्चाताप करत नव्हतास. आणि तुला आता हे माहिती आहे की न्याय हा ठरलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या चेहऱ्यावर मी पाहिलं तर खूपच दुःख वाटत होता. मला हे माहिती होतं की जर त्या मनुष्यानी ह्या तारणाऱ्याचा जर आवाज ऐकून वळला असता तर किती बरं झालं असतं. ओ माझ्या प्रिय जनांनो, तुम्ही त्याची वाणी ऐकून त्याला नाकारू नका. येशू ख्रिस्त पुन्हा त्या माघारी फिरलेल्या मनुष्याला म्हटला, तू सत्य सांगायला पाहिजे होतं आणि तू अनेकांना खऱ्या मार्गाला माझ्या आणले असते. देवाचे वचन हे सर्व अविश्वासणाऱ्यांना नीतिमत्त्वाकडे वळवते आणि जे अविश्वासने आहेत त्यांचं वाटा जळणाऱ्या गंधकाच्या आणि आग्नेच्या सरोवरात आहे. तुला क्रूसाचा मार्ग हा माहिती होता, तुला नीतिमत्त्वतेचा मार्ग माहिती होता, तुला हे माहिती होतं की सत्य बोलणं हे महत्वाचं आहे, परंतु सैतानाने तुझं हृदय हे लवणीने भरून टाकलं आणि तू पापामध्ये पडलास. जर तू खरोखर पश्चाताप केला असता खऱ्या अंतकरणाने तर तू आज इथं नसतास. माझं वचन हे सत्य आहे. आता खूपच उशीर झालेला आहे, खूप उशीर झालेला आहे. हे ऐकताच त्या मनुष्याने येशूकडे आपली मूठ दाखवत रागाने त्याला शिवशाप देत राहिला. तो हे सर्व दुःखाने आणि क्लेशाने करत होता. येशू आणि मी पुढच्या खड्ड्याकडे वाटचाल करीत होतो. हा पतित झालेला विश्वासणारा हा एकेकाळचा प्रचारक होता, तो अजून पण शिवशाप आणि रागाने येशूकडे बघत होता. जसं आम्ही पुढे गेलो तिथं अनेक असे खड्डे आम्ही पाहिले जे अग्नीने भरलेले आहेत आणि तिथं अनेकांचे हात येशूकडे असे हात जोडलेले आम्ही बघितले आणि ते त्याला बोलवत होते आणि त्याच्याकडे विनंती करत होते त्यांच्यावर दया करण्यासाठी. त्यांचे सापळा झालेले सर्व हात हे पूर्ण काळे झाले होते जळण्यामुळे आणि तिथं त्यांच्यामध्ये काहीच असं रक्त किंवा मांस नव्हतं, फक्त मृत्यू आणि मरण हे मी पाहिलं. माझ्या स्वतःमध्ये ज्यावेळेस मी पाहिलं त्यावेळेस मला हे जाणवू लागलं की पूर्ण पृथ्वीने पश्चाताप करायला पाहिजे. जर पश्चाताप केला नाही तर उशीर झाल्यावर काही एक उपयोग नाही. आम्ही दुसऱ्या एका खड्ड्याकडे ज्यावेळेस गेलो त्यावेळेस मला अत्यंत या लोकांवर खूप दया आली, दुःख झालं. मी स्वतः खूपच अशक्त मला वाटत होतं आणि मी उभं राहू शकत नव्हते, खूप हुंदके माझ्यामधून निघत होते आणि मी म्हणत होते येशू मी खूपच जास्त तुटले आतून हे सर्व बघून, मला खूप वेदना होते. मग मी एका स्त्रीचा आवाज एका खड्ड्यामधून ऐकला. ती त्या जाळ्याच्या मध्यभागी उभी होती आणि पूर्ण तिचं शरीर हे अग्नीने ग्रासलेलं होतं. तिचे सर्व हड्ड्या ह्याच्यामधून खिडे बाहेर येत होते आणि पूर्ण तिचं शरीर हे सडलेलं मांस असं मी बघत होते. आणि जसं ते जाळ तिच्यावर येत असे त्यावेळेस ती रडून आणि ओरडून हात जोडून येशूला म्हणे, मला इथून बाहेर काढ, मी माझं हृदय तुला आता देईल येशू, मी दुसऱ्यांना तुझ्याविषयी सांगल, मी तुझी साक्षी होईल, मी तुला भीक मागते, मला इथून बाहेर काढ. येशूने सांगितलं माझं वचन हे सत्य आहे आणि तिथं सांगितलेलं आहे की प्रत्येकाने पश्चाताप करायला पाहिजे आणि त्याच्या पापांपासून त्याने वळलं पाहिजे. आणि जर त्यांनी मला त्यांच्या जीवनामध्ये आमंत्रण दिलं तर ते या ठिकाणापासून त्यांचा नाश होणार नाही. माझ्या रक्ताच्या द्वारे पापांची क्षमा आहे. मी जो विश्वासू आहे आणि न्यायी आहे, मी त्यांच्या पापांची क्षमा करेल. जे कोणी माझकडे येतात त्यांना मी कधी घालवून देणार नाही. मग तो माझ्याकडे त्यांनी पाहिलं आणि तो म्हटला त्या स्त्रीला, जर तू माझं ऐकलं असतंस तर. तिला म्हटलं, जर तू पश्चाताप केला असता तर मी तुला क्षमा केली असती. ती स्त्री त्याला म्हटली, प्रभू काय दुसरा मार्ग नाही का इथून बाहेर पडण्याचा? येशू खूप हळूवारपणे म्हणे, स्त्री हे बाई, तुला बरंच काही संधी मी दिल्या पश्चाताप करण्याच्या, परंतु तुझं हृदय खूपच कठीण झालं होतं आणि तू म्हणत होते की तुला माझं वचन माहिती आहे आणि ते वचन असं आहे की सर्व जारकर्मी यांना अग्नीच्या सरोवरात टाकण्यात येईल. येशू माझ्याकडे वळून त्यांनी सांगितलं, या स्त्रीचे अनेक प्रकरण अनेक लोकांबरोबर पापाचे होते आणि तिने अनेक कुटुंबांचा ना उद्ध्वस्त केला आहे. हे सर्व असूनही मी बऱ्याच वेळेस तिच्याकडे आलो. मी तिच्यावर प्रीती करत होतो आणि माझी इच्छा होती की माझ्या सेवकांचं तिने ऐकावं आणि तिने पश्चाताप करावं तिच्या दुष्ट अशा वागण्याचा, परंतु ती काय ऐकायला तयार नव्हती. ती ज्यावेळेस तरुण होती त्यावेळेस मी तिला बोललं होतं, परंतु ती पापामध्ये इतकी मग्न होती की तिला माझ्यासाठी वेळ नव्हता. तिने अनेक वाईट गोष्टी केल्या. मी तिला क्षमा केली असती जर ती माझ्याकडे आली असती. मग नंतर सैतान तिच्या हृदयामध्ये शिरला आणि ती खूप कठीण झाली आणि दुसऱ्यांना ती क्षमा करत नव्हती. ती चर्चला जात असे फक्त जे पुरुष आहेत त्यांच्या मागे त्यांना मोहामध्ये टाकण्यासाठी ती चर्चला जात असे. जर ती माझ्याकडे आली असती तर मी तिच्या पापांची क्षमा केली असती. मी तिचे पाप माझ्या रक्ताने धुवून काढले असते. परंतु तिच्यातला अर्धा भाग माझी सेवा करण्यासाठी उत्सुक होता. परंतु तुम्ही देवाची आणि सैतानाची एकाच वेळी सेवा करू शकत नाही. प्रत्येक मनुष्याने हा स्वनिर्णय घ्यायला पाहिजे की कुणाची सेवा तो करील. प्रभू मी म्हटले, मला तू शक्ती दे पुढे जाण्यासाठी. माझं पूर्ण शरीर डोक्यापासून पायापर्यंत हे सर्व भयानक दृश्य पाहून हलून चाललं होतं. येशू मला म्हटला, माझी शांती तुला असो. मी म्हटले, मला सहाय्य कर प्रभू. आणि मी म्हटले, सैतानाची इच्छा नाही की हे सत्य नरकाविषयी कोणाला समजावं. माझ्या स्वप्नातही मला वाटलं नव्हतं ते इतकं भयंकर आहे. मी म्हटले, हे प्रभू, मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की नरक असा असेल. हे प्रभू येशू, हे सर्व कधी थांबेल? तो म्हटला, माझ्या लेकरा, फक्त पित्यालाच माहिती आहे की शेवट हा कधी येईल. मग तो मला म्हटला की माझी शांती तुझ्याबरोबर असो. आणि मग एक मोठी शक्ती ने माझं शरीर भरून गेलं. येशू आणि मी पुढे दुसऱ्या खड्डेकडे जात होतो आणि बघत होतो. माझी इच्छा होती की प्रत्येक मनुष्याला त्या खड्ड्यामधून ओढून काढावं आणि त्या अग्नीमधून त्यांना वाचवं आणि येशूच्या पायाजवळ त्यांना आणावं. मी खूप विलाप केला, रडत होते आणि माझी कधीच इच्छा नाही की लोकांनी इथं यावं. येशू पण तेच मला सांगत होता. शेवटी येशू मला इकडे वळून म्हटला, माझ्या लेकरा, आता आपण घरी जाऊ. उद्या रात्री पुन्हा नरकाच्या ह्या भागाकडे आपण येऊ. घरी गेल्यानंतर मी रडत आणि रडत होते. पूर्ण दिवस नरकाचे दृश्य आठवून आठवून आणि ते लोकांची यातना आठवून मी सर्वांना सांगत होते नरकाविषयी. आणि मी त्यांना सांगितलं, तिथलचे यातना ह्या बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे आहेत. जे तुम्ही हे पुस्तक ऐकत आहात आणि वाचत आहात, मी तुम्हाला हात जोडून भीक मागते आणि विनंती करते की तुम्ही तुमच्या पापांचा पश्चाताप करा. येशूला तुम्ही बोलवा यासाठी की त्यांनी तुमचं जीवनाचं तारण करावं. आज जर तुम्ही त्याला बोलवले तर तुम्ही मागे वळू नका. उद्यासाठी थांबू नका. उद्या कधीच येणार नाही. वेळ लवकर लवकर निघून चाललेला आहे. आपल्या गुडघ्यावर येऊन पश्चाताप करा, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या पवित्र रक्ताने तुमच्या पापांची क्षमा कराल. एकमेकांना क्षमा करा. जर तुम्ही कोणावर रागवलेले असाल तर त्याला क्षमा करा. रागामुळे नरकाची यातना होण्याची भीती आहे. तुम्ही ख्रिस्ताने जसे क्षमा केली तसं एकमेकांना क्षमा करा आणि तुमच्या अंतःकरणामध्ये पश्चातापी भावना नेहमी राहू द्या, म्हणजे त्याचं पवित्र रक्त तुम्हाला सर्व पापांपासून सोडवाल. तुमच्या लेकरांवर तुम्ही प्रेम करा आणि तुमच्या शेजाऱ्यावर तुम्हाला स्वतःसारखं प्रेम करा.